कौसल्या सुप्रजा राम पूर्वा संध्या प्रवर्तते उत्तिष्ठ नरशार्दूल कर्तव्यं दैवमान्धिकम् कौसल्या सुप्रजा राम पूर्वा संध्या प्रवर्तते उत्तिष्ठ नरशार्दूल कर्तव्यं दैवमान्धिकम् उत्तिष्ठ उत्तिष्ठ गोविंद उत्तिष्ठ गरुडध्वज उत्तिष्ठ कमला कांता त्रैलोक्यं मंगलं कुरु उत्तिष्ठोत्तिष्ठ गोविंद उत्तिष्ठ गरुडध्वज उत्तिष्ठ कमला कांता त्रैलोक्यं मंगलं कुरु मातः समस्त जगतां मधुकैटभारे वक्षो विहारिणी मनोहर दिव्य मूर्ते श्री स्वामिनी श्रुत जन प्रिय दानशीले श्री वेंकटेश दयिते तव सुप्रभातम् मातः समस्त जगतां मधुकैटभारे वक्षो विहारिणी मनोहर दिव्य मूर्ते श्री स्वामिनी श्रुत जन प्रिय दानशीले श्री वेंकटेश दयिते तव सुप्रभातम् तव सुप्रभातमरविंद लोचने भवतु प्रसन्न मुख चंद्र मंडले विधिशंकरेन्द्र वनिताभिरर्चिते वृषशैलनाथ दयिते दयानिधे अत्र्यादि सप्त ऋषयः समुपास्य संध्याम् आकाश सिंधु कमलानि मनोहराणि आदाय पादयुगमर्चयितुं प्रपन्नाः शेषाद्रिशेखर विभो तव सुप्रभातम् पञ्चाननाब्ज भव षण्मुख वासवाद्या त्रैविक्रमादिचरितं विबुधा स्तुवन्ति भाषा पतिपठति वासर शुद्धिमारात् शेषाद्रिशेखर विभो तव सुप्रभातम् ईषत् प्रफुल्ल सरसीरुह नारिकेल पूगद्रुमादि सुमनोहर पालिकानाम् आवाति मन्दमनिलः सह दिव्य गन्धैः शेषाद्रिशेखर विभो तव सुप्रभातम् उन्मील्य नेत्रयुगमुत्तम पञ्जरस्था पात्रावशिष्ट कदली फलपायसानि भुक्त्वा सलीलमथ केलिशुकाः पठन्ति शेषाद्रिशेखर विभो तव सुप्रभातम् तन्त्री प्रगर्ष मधुरस्वनया विपञ्च गायत्यनन्द चरितं तव नारदोऽपि भाषा समग्रम सहृत्करचार रम्यम् शेषाद्रिशेखर विभो तव सुप्रभातम् भृङ्गावळी च मकरन्दर सानुविद्ध झङ्कार गीत निनदैः सह सेवनाय गिर्यात्युपान्त सरसी कमलोदरेभ्यः शेषाद्रिशेखर विभो तव सुप्रभातम् योषा गणेन वरदध्नि विमध्यमाने घोषालयेषु दधिमन्थन तीव्र घोषा रोषाकलिं विदधते कगुभश्च कुम्भा शेषाद्रिशेखर विभो तव सुप्रभातम् पद्मेश मित्र शतपत्र गताली वर्गा हर्तुं श्रियं कुवलयस्य निजाङ्गलक्ष्म्या भेरी निनादमिव बिभ्रति तीव्रनादम् शेषाद्रिशेखर विभो तव सुप्रभातम् श्रीमन्नभीष्टवरदाखिल लोकबन्धो श्री श्रीनिवास जगदेक दयैक सिन्धो श्रीदेवता गृहभुजान्तर दिव्यमूर्ते श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् श्रीमन्नभीष्टवरदाखिल लोकबन्धो श्री श्रीनिवास जगदेक दयैक सिन्धो श्रीदेवता गृहभुजान्तर दिव्यमूर्ते श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् श्रीस्वामि पुष्करिणि काप्लव निर्मलाङ्गाः श्रेयोर्धिनोहर विरिञ्च सनन्दनाद्याः द्वाये वसन्ति वरवेत्र हतोत्तमाङ्गाः श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् श्रीशेषशैल गरुडाचल वेङ्कटाद्रिनारायणाद्रिवृषभाद्रिविषाद्रिमुख्याम् आख्यां त्वदीय वसतेरनिशं वदन्ति श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् सेवा पराशिव सुरेश कृशानु धर्म रक्षोऽम्बुनाथ पवमान धनाधिनाथाः बद्धाञ्जलि प्रविलसन् निज शीर्ष देशाः श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् घाटीषु देविह गराज मृगाधिराज नागाधिराज गजराज हयाधिराजाः स्वस्वाधिकार महिमाधिकमर्थयन्ते श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् सूर्येन्दुभौम बुधवाक्पति काव्य सौरिस्वर्भानुकेतुरिविशत्परिषत् प्रधानाः त्वद्दास दास चरमावधिदास दासाः श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् त्वत्पादधूलिभरितः स्फुरितोत्तमाङ्गाः स्वर्गापवर्गजनपेक्ष निजान्तरङ्गाः कल्पागमाकलनयाकुलतां लभन्ते श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् त्वद्गोपुराग्रशिखराणि निरीक्षमाणाः स्वर्गापवर्गपदवीं परमां श्रयन्तः मर्त्या मनुष्य भुवने मतिमाश्रयन्ते श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् श्रीभूविनायक दयादिगुणामृताब्धे देवाधिदेव जगदेक शरण्यमूर्ते श्रीमन्ननन्त गरुडाधिभिरक्षिताङ्घ्रे श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् श्रीपद्मनाभ पुरुषोत्तम वासुदेव वैकुण्ठ माधव जनार्दन चक्रपाणे श्रीवत्स चिह्न शरणागत पारिजात श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् कन्दर्पदर्पहर सुन्दर दिव्यमूर्ते कान्ताकुजाम्बुरुह कुड्मल लोल दृष्टे कल्याण निर्मल गुणाकर दिव्य कीर्ते श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् मीनाकृते कमठकोल नृसिंहवर्णिन् स्वामीन् परश्वत तपोधन रामचन्द्र शेषांश राम यदुनन्दन कल्किरूप श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् लेलालवङ्ग घनसार सुगन्धितीर्थम् दिव्यम् वियस्सरिति हेम घटेषु पूर्णम् धृत्वाद्य वैदिक शिखामणयः प्रहृष्टाः तिष्ठन्ति वेङ्कटपते तव सुप्रभातम् भास्वानुदेति विगचानि सरोरुहाणि सम्पूरयन्ति निनदैक गुभो विहङ्गा श्रीवैष्णवास्ततमर्थितमङ्गलास्ते धामाश्रयन्ति तव वेङ्कट सुप्रभातम् ब्रह्मादयस्सुरवराः समहर्षयस्ते सन्तः सनन्दन मुखास्तव योगिवर्याः धामान्तिके तव हि मङ्गलवस्तुहस्ताः श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् लक्ष्मीनिवास निरवद्य गुणैक सिन्धो संसार सागर समुत्तरणैक सेतो वेदान्त वेद्य निज वैभव भक्त भोग्य श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् लक्ष्मीनिवास निरवद्य गुणैक सिन्धो संसार सागर समुत्तरणैक सेतो वेदान्त वेद्य निज वैभव भक्त भोग्य श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् इत्थम् वृषाचलपतेरिह सुप्रभातम् ये मानवाः प्रतिदिनम् पठितुम् प्रवृत्ताः तेषाम् प्रभात समये स्मृतिरङ्गभाजाम् प्रज्ञाम् परार्थ सुलभाम् परमाम् प्रसूते इत्थम् वृषाचलपतेरिह सुप्रभातम् ये मानवाः प्रतिदिनम् पठितुम् प्रवृत्ताः तेषाम् प्रभात समये स्मृतिरङ्गभाजाम् प्रज्ञाम् परार्थ सुलभाम् परमाम् प्रसूते कमलाकुचचूचुककुङ्कुमतो नियतारुणिता तुलनीलतनो कमलायतलोचन लोकपते विजयी भव वेङ्कटशैलपते कमलाकुचचूचुककुङ्कुमतो नियतारुणिता तुलनीलतनो कमलायतलोचन लोकपते विजयी भव वेङ्कटशैलपते स चतुर्मुख षण्मुख पञ्चमुख प्रमुखाखिल दैवत मौलिमणे ಶರಣಾಗತ ವತ್ಸಲ ಸಾರ ನಿಧೇ ಪರಿಪಾಲಯ ಮಾಂ ವೃಷ ಶೈಲಪತೆ. ಅತಿವೇಲತಯಾ ತವ ದುರ್ವಿಷಹೈರನು ವೇಲ ಕೃತೈರ ಪರಾಧ ಶತೈಃ ಹರಿತಂ ತ್ವರಿತಂ ವೃಷ ಶೈಲಪದೆ ಪರಯಾ ಕೃಪಯಾ ಪರಿಪಾಹಿ ಹರೇ. ಅಧಿವೆಂಕಟ ಶೈಲ ಮುದಾರ ಮತೇರ್ಜನದಾಭಿಮತಾಧಿಕದಾನರತಾತ್ ಪರದೇವತಯಾ ಗದಿತಾನ್ ನಿಗಮೈ ಕಮಲಾದಯಿತಾನ್ನ ಪರಂ ಕಲಯೇ. ಕಲವೇಣುರವಾ ವಶಗೋಪವಧೂ ಶತಕೋಟಿ ವೃತಸ್ಮರ ಕೋಟಿ ಸಮಾತ್ ಪ್ರತಿವಲ್ಲವಿಕಾಭಿಮತಾ ಸುಖದಾ ವಸುದೇವ ಸುತಾನ್ನ ಪರಂ ಕಲಯೇ. ಅಭಿರಾಮ ಗುಣಾಕರ ದಾಶರಥೇ ಜಗದೇಕ ಧನುರ್ಧರ ಧೀರಮತೇ ರಘುನಾಯಕ ರಾಮ ರಮೇಶ ವಿಭೋ ವರದೋ ಭವದೇವ ದಯಾ ಜಲಧೇ. ಅವನೀತನಯಾ ಕಮನೀಯಕರಂ ರಜನೀಕರ ಚಾರು ಮುಖಾಂಬುರುಹಂ ರಜನೀಚರ ರಾಜ ತಮೋ ಮಿಹಿರಂ ಮಹನೀಯಮಹಂ ರಘುರಾಮಮಯೇ. ಸುಮುಖಂ ಸುಹೃದಂ ಸುಲಭಂ ಸುಖದಂ ಸ್ವನುಜಂ ಚ ಸುಖಾಯ ಮಮೋಘಶರಂ ಅಪಹಾಯ ರಘುದ್ವಹಮನ್ಯಮಹಂ ನ ಕಥಂಚನ ಕಂಚನ ಜಾತು ಭಜೇ. ವಿನಾ ವೆಂಕಟೇಶಂ ನನಾಥೋ ನನಾಥ ಸದಾ ವೆಂಕಟೇಶಂ ಸ್ಮರಾಮಿ ಸ್ಮರಾಮಿ. ಹರೇ ವೆಂಕಟೇಶ ಪ್ರಸೀದ ಪ್ರಸೀದ ಪ್ರಿಯಂ ವೆಂಕಟೇಶ ಪ್ರಯಚ್ಛ ಪ್ರಯಚ್ಛ. ವಿನಾ ವೆಂಕಟೇಶಂ ನನಾಥೋ ನನಾಥ ಸದಾ ವೆಂಕಟೇಶಂ ಸ್ಮರಾಮಿ ಸ್ಮರಾಮಿ. ಹರೇ ವೆಂಕಟೇಶ ಪ್ರಸೀದ ಪ್ರಸೀದ ಪ್ರಿಯಂ ವೆಂಕಟೇಶ ಪ್ರಯಚ್ಛ ಪ್ರಯಚ್ಛ. ಅಹಂ ದೂರತಸ್ತೇ ಪದಾಂಭೋಜ ಯುಗ್ಮ ಪ್ರಣಾಮೇ ಕ್ಷಯಾಗತ್ಯ ಸೇವಾಂ ಕರೋಮಿ. ಸಕೃತ್ ಸೇವಯಾ ನಿತ್ಯ ಸೇವಾ ಫಲಂ ತ್ವಂ ಪ್ರಯಚ್ಛ ಪ್ರಯಚ್ಛ ಪ್ರಭೋ ವೆಂಕಟೇಶ. ಅಜ್ಞಾನಿನಾ ಮಯಾ ದೋಷಾನ ಶೇಷಾನ್ ವಿಹಿತಾನ್ ಹರೇ. ಕ್ಷಮಸ್ವತ್ವಂ ಕ್ಷಮಸ್ವತ್ವಂ ಶೇಷಶೈಲ ಶಿಖಾಮಣೇ. ಅಜ್ಞಾನಿನಾ ಮಯಾ ದೋಷಾನ ಶೇಷಾನ್ ವಿಹಿತಾನ್ ಹರೇ. ಕ್ಷಮಸ್ವತ್ವಂ ಕ್ಷಮಸ್ವತ್ವಂ ಶೇಷಶೈಲ ಶಿಖಾಮಣೇ. ಈಶಾನಾಂ ಜಗತೋಸ್ಯ ವೆಂಕಟಪದೇರ್ವಿಷ್ಣೋಃ ಪರಾಂ ಪ್ರೇಯಸೀಂ ತದ್ವಕ್ಷಸ್ಥಲ ನಿತ್ಯವಾಸರಸಿಕಾಂ ತತ್ಕ್ಷಾಂತಿ ಸಂವರ್ಧಿನೀಂ ಪದ್ಮಾಲಂಕೃತ ಪಾಣಿಪಲ್ಲವಯುಗಾಂ ಪದ್ಮಾಸನಸ್ಥಾಂ ಶ್ರಿಯಂ ವಾತ್ಸಲ್ಯಾದಿ ಗುಣೋಜ್ವಲಾಂ ಭಗವತೀಂ ವಂದೇ ಜಗನ್ಮಾತರಂ. ಈಶಾನಾಂ ಜಗತೋಸ್ಯ ವೆಂಕಟಪತೇರ್ವಿಷ್ಣೋಃ ಪರಾಂ ಪ್ರೇಯಸೀಂ ತದ್ವಕ್ಷಸ್ಥಲ ನಿತ್ಯವಾಸರಸಿಕಾಂ ತತ್ಕ್ಷಾಂತಿ ಸಂವರ್ಧಿನೀಂ ಪದ್ಮಾಲಂಕೃತ ಪಾಣಿಪಲ್ಲವಯುಗಾಂ ಪದ್ಮಾಸನಸ್ಥಾಂ ಶ್ರಿಯಂ ವಾತ್ಸಲ್ಯಾದಿ ಗುಣೋಜ್ವಲಾಂ ಭಗವತೀಂ ವಂದೇ ಜಗನ್ಮಾತರಂ. ಶ್ರೀಮನ್ ಕೃಪಾಜಲ ನಿಧೇ ಕೃತ ಸರ್ವಲೋಕ ಸರ್ವಜ್ಞ ಶಕ್ತನತ ವತ್ಸಲ ಸರ್ವಶೇಷಿನ್ ಸ್ವಾಮಿನ್ ಸುಶೀಲ ಸುಲಭಾಶ್ರಿತ ಪಾರಿಜಾತ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಚರಣೌ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೇ. ಶ್ರೀಮನ್ ಕೃಪಾಜಲ ನಿಧೇ ಕೃತ ಸರ್ವಲೋಕ ಸರ್ವಜ್ಞ ಶಕ್ತನತ ವತ್ಸಲ ಸರ್ವಶೇಷಿನ್ ಸ್ವಾಮಿನ್ ಸುಶೀಲ ಸುಲಭಾಶ್ರಿತ ಪಾರಿಜಾತ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಚರಣೌ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೇ. ಆನೂಪುರಾರ್ಪಿತ ಸುಜಾತ ಸುಗಂಧಿ ಪುಷ್ಪ ಸೌರಭ್ಯ ಸೌರಭಕರೌ ಸಮಸನ್ನಿವೇಶೌ ಸೌಮ್ಯೌ ಸದಾನುಭವನೇಪಿ ನವಾನುಭಾವ್ಯೌ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಚರಣೌ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೇ. ಸದ್ಯೋ ವಿಕಾಸಿ ಸಮುದಿತ್ವರ ಸಾಂದ್ರ ರಾಗ ಸೌರಭ್ಯ ನಿರ್ಭರ ಸರೋರುಹ ಸಾಮ್ಯ ವಾರ್ತಾಂ ಸಮ್ಯಕ್ಷು ಸಾಹಸ ಪದೇಶು ವಿಲೇಖಯಂತೌ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಚರಣೌ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೇ. ರೇಖಾಮಯಧ್ವಜ ಸುಧಾಕಲಶಾತಪದ್ರವಜ್ರಾಂಬುಶಾಂಬುರುಹ ಕಲ್ಪಕ ಶಂಖ ಚಕ್ರೈಃ ಭವ್ಯೈರಲಂಕೃತ ತಲೌ ಪರತತ್ವ ಚಿಹ್ನೈಃ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಚರಣೌ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೇ. ತಾಮ್ರೋದರದ್ವಿಧಿ ಪರಾಜಿತ ಪದ್ಮರಾಗೌ ಬಾಹ್ಯೈ ಮಹೋಭಿರಭಿಭೂತ ಮಹೇಂದ್ರ ನೀಲೌ ಉದ್ಯನ್ನಖಾಂಶು ಬಿರುದಸ್ತ ಶಶಾಂಕ ಭಾಸೌ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಚರಣೌ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೇ. ಸಪ್ರೇಮ ಭೀತಿ ಕಮಲಾಕರ ಪಲ್ಲವಾಭ್ಯಾಂ ಸಂವಾಹನೆಪಿ ಸವಧಿಕ್ಲಮ ಮಾದಧಾನೌ ಕಾಂತಾವವಾಂಗ್ ಮನಸಗೋಚರ ಸೌಕುಮಾರ್ಯೌ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಚರಣೌ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೇ. ಲಕ್ಷ್ಮೀ ಮಹೀತದನುರೂಪ ನಿಜಾನುಭಾವ ನೀಳಾದಿ ದಿವ್ಯ ಮಹಿಷೀಕರ ಪಲ್ಲವಾನಾಂ ಆರುಣ್ಯ ಸಂಕ್ರಮಣ ತಕ್ಕಿಲ ಸಾಂದ್ರರಾಗೌ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಚರಣೌ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೇ. ನಿಧ್ಯಾನಮದ್ವಿ ಶಿವಾದಿ ಕಿರೀಟ ಕೋಟಿ ಪ್ರತ್ಯುಕ್ತ ದೀಪ್ತ ನವರತ್ನ ಮಹಾಪ್ರರೋಗೈ ನೀರಾಜನಾ ವಿಧಿ ಮುದಾರ ಮುಪಾದಧಾನೌ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಚರಣೌ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೇ. ವಿಷ್ಣು ಪದೇ ಪರಮ ಇತ್ಯುದಿತ ಪ್ರಶಂಸೌ ಯೌ ಮಧ್ವ ಉತ್ಸಹಿತಿ ಭೋಗ್ಯತಯಾಪ್ಯುಪಾತೌ ಭೂಯಸ್ತತೇತಿ ತವ ಪಾಣಿತಲ ಪ್ರತಿಷ್ಠೌ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಚರಣೌ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೇ. ಪಾರ್ಥಾಯ ತತ್ಸದೃಶ ಸಾರಥಿನಾ ತ್ವಯೈವ ಯೌ ದರ್ಶಿತೌ ಸ್ವಚರಣೌ ಶರಣಂ ವ್ರಜೇತಿ ಭೂಯೋಪಿ ಮಹ್ಯಮಿಹತೌ ಕರದರ್ಶಿತೌ ತೇ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಚರಣೌ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೇ. ಮನ್ಮೂಢಿ ಕಾಳಿಯ ಪಣೇ ವಿಕಟಾಟವೀಷು ಶ್ರೀ ವೆಂಕಟಾದ್ರಿ ಶಿಖರೇ ಶಿರಸಿ ಶ್ರುತೀನಾಂ ಚಿತ್ತೇಪ್ಯನನ್ಯ ಮನಸಾಂ ಸಮಮಾಹಿತೌ ತೇ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಚರಣೌ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೇ. ಅಮ್ಲಾನ ಹೃಷ್ಯದವನೀತರ ಕೀರ್ಣ ಪುಷ್ಪೌ ಶ್ರೀ ವೆಂಕಟಾದ್ರಿ ಶಿಖರಾಭರಣಾಯ ಮಾನೌ ಆನಂದಿತಾಖಿಲ ಮನೋನಯನೌ ತವೈತೌ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಚರಣೌ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೇ. ಪ್ರಾಯ ಪ್ರಪನ್ನ ಜನತಾ ಪ್ರಥಮಾವಗಾಹ್ಯೌ ಮಾತುಸ್ತನಾವಿವ ಶಿಶೋರ ಮೃತಾಯ ಮಾನೌ ಪ್ರಾಪ್ತೌ ಪರಸ್ಪರ ತುಲಾಮ ತುಲಾಂತರೌ ತೇ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಚರಣೌ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೇ. ಸತ್ವೋತ್ತರೈ ಸತತ ಸೇವ್ಯ ಪದಾಂಬುಜೇನ ಸಂಸಾರ ತಾರಕ ದಯಾರ್ದ್ರ ದೃಗಂಚಲೇನ ಸೌಮ್ಯೋಪಯಂತೃ ಮುನಿ ನಾಮ ಮದರ್ಶಿತೌ ತೇ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಚರಣೌ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೇ. ಸತ್ವೋತ್ತರೈ ಸತತ ಸೇವ್ಯ ಪದಾಂಬುಜೇನ ಸಂಸಾರ ತಾರಕ ದಯಾರ್ದ್ರ ದೃಗಂಚಲೇನ ಸೌಮ್ಯೋಪಯಂತೃ ಮುನಿ ನಾಮ ಮದರ್ಶಿತೌ ತೇ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಚರಣೌ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೇ. ಶ್ರೀ ಶಶ್ರಿಯಾ ಘಟಿಕಯಾ ತ್ವದುಪಾಯ ಭಾವೇ ಪ್ರಾಪ್ಯೇ ತ್ವಯಿ ಸ್ವಯಮುಪೇಯ ದಯಾ ಸ್ಫುರಂತ್ಯಾ ನಿತ್ಯಾಶ್ರಿತಾಯ ನಿರವದ್ಯ ಗುಣಾಯ ತುಭ್ಯಂ ಶ್ಯಾಂ ಕಿಂ ಕರೋ ವೃಷ ಗಿರೀಶ ನ ಜಾತು ಮಹ್ಯಂ. ಶ್ರೀ ಶಶ್ರಿಯಾ ಘಟಿಕಯಾ ತ್ವದುಪಾಯ ಭಾವೇ ಪ್ರಾಪ್ಯೇ ತ್ವಯಿ ಸ್ವಯಮುಪೇಯ ದಯಾ ಸ್ಫುರಂತ್ಯಾ ನಿತ್ಯಾಶ್ರಿತಾಯ ನಿರವದ್ಯ ಗುಣಾಯ ತುಭ್ಯಂ ಶ್ಯಾಂ ಕಿಂ ಕರೋ ವೃಷ ಗಿರೀಶ ನ ಜಾತು ಮಹ್ಯಂ. ಶ್ರೀಯಕಾಂತಾಯ ಕಲ್ಯಾಣ ನಿಧಯೇ ನಿಧಯೇರ್ಥಿನಾಂ ಶ್ರೀ ವೆಂಕಟ ನಿವಾಸಾಯ ಶ್ರೀನಿವಾಸಾಯ ಮಂಗಳಂ. ಶ್ರೀಯಕಾಂತಾಯ ಕಲ್ಯಾಣ ನಿಧಯೇ ನಿಧಯೇರ್ಥಿನಾಂ ಶ್ರೀ ವೆಂಕಟ ನಿವಾಸಾಯ ಶ್ರೀನಿವಾಸಾಯ ಮಂಗಳಂ. ಲಕ್ಷ್ಮೀ ಸ ವಿಭ್ರಮಾಲೋಕ ಸುಭ್ರೂ ವಿಭ್ರಮ ಚಕ್ಷುಷೇ ಚಕ್ಷುಷೇ ಸರ್ವಲೋಕಾನಾಂ ವೆಂಕಟೇಶಾಯ ಮಂಗಳಂ. ಶ್ರೀ ವೆಂಕಟಾದ್ರಿ ಶೃಂಗಾರ್ದ್ರ ಮಂಗಳಾಭರಣಾಂಗ್ರಯೇ ಮಂಗಳಾನಾಂ ನಿವಾಸಾಯ ಶ್ರೀನಿವಾಸಾಯ ಮಂಗಳಂ. ಸರ್ವಾವಯವ ಸೌಂದರ್ಯ ಸಂಪದಾ ಸರ್ವಚೇತಸಾಂ ಸದಾ ಸಂಮೋಹನಾಯಾಸ್ತು ವೆಂಕಟೇಶಾಯ ಮಂಗಳಂ. ನಿತ್ಯಾಯ ನಿರವದ್ಯಾಯ ಸತ್ಯಾನಂದ ಚಿದಾತ್ಮನೇ ಸರ್ವಾಂತರಾತ್ಮನೇ ಶ್ರೀಮದ್ ವೆಂಕಟೇಶಾಯ ಮಂಗಳಂ. ಸ್ವತಃ ಸರ್ವವಿದೇ ಸರ್ವಶಕ್ತಯೇ ಸರ್ವಶೇಷಿಣೇ ಸುಲಭಾಯ ಸುಶೀಲಾಯ ವೆಂಕಟೇಶಾಯ ಮಂಗಳಂ. ಪರಸ್ಮೈ ಬ್ರಹ್ಮಣೇ ಪೂರ್ಣಕಾಮಾಯ ಪರಮಾತ್ಮನೇ ಪ್ರಯುಂಜೇ ಪರತತ್ವಾಯ ವೆಂಕಟೇಶಾಯ ಮಂಗಳಂ. ಆಕಾಲತತ್ವಶ್ರಾಂತಮಾತ್ಮನಾಮನುಪಶ್ಯತಾಂ ಅತೃಪ್ತ್ಯಮೃತರೂಪಾಯ ವೆಂಕಟೇಶಾಯ ಮಂಗಳಂ. ಪ್ರಾಯಸ್ವಚರಣೌ ಪುಂಸಾಂ ಶರಣ್ಯತ್ವೇನ ಪಾಣಿನಾ ಕೃಪಯಾ ದಿಶತೇ ಶ್ರೀಮದ್ವೆಂಕಟೇಶಾಯ ಮಂಗಳಂ. ದಯಾಮೃತತರಂಗಿಣ್ಯಾಸ್ತರಂಗೈರಿವ ಶೀತಳೈಃ ಅಭಾಂಗೈಃ ಸಿಂಚತೇ ವಿಶ್ವಂ ವೆಂಕಟೇಶಾಯ ಮಂಗಳಂ. ಶ್ರದ್ಭೂಷಾಂಬರಹೇತೀನಾಂ ಸುಷಮಾವಕಮೂರ್ತಯೇ ಸರ್ವಾರ್ಥಿಶಮನಾಯಾಸ್ತು ವೆಂಕಟೇಶಾಯ ಮಂಗಳಂ. ಶ್ರೀವೈಕುಂಠ ವಿರಕ್ತಾಯ ಸ್ವಾಮಿ ಪುಷ್ಕರಿಣೀ ತಟೇ ರಮಯಾ ರಮಮಾಣಾಯ ವೆಂಕಟೇಶಾಯ ಮಂಗಳಂ. ಶ್ರೀವೈಕುಂಠ ವಿರಕ್ತಾಯ ಸ್ವಾಮಿ ಪುಷ್ಕರಿಣೀ ತಟೇ ರಮಯಾ ರಮಮಾಣಾಯ ವೆಂಕಟೇಶಾಯ ಮಂಗಳಂ. ಶ್ರೀಮತ್ ಸುಂದರ ಜಾಮಾತೃ ಮುನಿಮಾನಸ ವಾಸಿನೇ ಸರ್ವಲೋಕ ನಿವಾಸಾಯ ಶ್ರೀನಿವಾಸಾಯ ಮಂಗಳಂ. ಮಂಗಳಾಶಾಸನ ಪರೈರ್ಮದಾಚಾರ್ಯ ಪುರೋಗಮೈ ಸರ್ವೈಶ್ಚ ಪೂರ್ವೈರಾಚಾರ್ಯೈ ಸತ್ಕೃತಾಯಾಸ್ತು ಮಂಗಳಂ.